आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी नद्या जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ. श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकाला सर्वत्र उत्साहानं साजरा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन उद्या सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार. आणि ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं निधन. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन. राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून यामुळे जनजीवनावर परिणाम झालाय. राजधानी मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झालेत. आज सकाळी 8:30 संपलेल्या 24 तासात सांताक्रूज वेधशाळेत 244 मिलीमीटर तर कुलाब्यात 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूजमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या 5 वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी 4 ऑगस्ट 2020 रोजी 268 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विक्रोळी सांताक्रूज शिव आणि जुहू या परिसरामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. वांद्रे भायखळा इथं 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. आज सकाळपासून भायखळ्यात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय. या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालंय. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भूते यांनी अधिक माहिती दिली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि सोबतच ईस्ट वेस्ट स्टॉप तयार झाली आहे. पूर्ण कोकणाला आपल्याला त्याचा प्रभाव दिसेल. आज सकाळी जो पाऊस झाला त्याच्या अंतर्गत जो ऑरेंज अलर्ट होता तो रेड म्हणून अपग्रेड केला आहे मुंबईसाठी. पुढच्या 24 तासासाठी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड ठाणे मुंबई आणि नाशिक घाट रिजनसाठी आज रेड अलर्ट आहे. तर उद्या संपूर्ण कोकण रिजन साठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण कोकणामध्ये ह्याचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता आहे.
राज्यात इतरत्रही पावसाचा जोर असून ठिकठिकाणच्या जलाशयांमध्ये पाण्यात वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या पालघर आणि बोईसर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलाव 100% भरला आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प भरलेत. सोलापुरात पावसामुळे हिप्परगा तलाव तसंच बार्शी सोलापूर मार्गावर आगळगाव इथला चांदणी तलाव भरून वाहू लागले आहेत. याचा तडाखा आसपासच्या 6 गावांना बसला असून त्यांचा संपर्क तुटलाय. अमरावतीमध्ये तिवसा तालुक्यातील गुरुकुंड मोझरी नजीक असणाऱ्या टेकडीचा काही भाग रस्त्यावर कोसळला तर अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. लातूर धाराशिव आणि बीड या 3 जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं असलेलं मांजरा धरण 90% भरलं आहे. आज दुपारनंतर या धरणाचे 4 दरवाजे काही प्रमाणात उघडले आहेत. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं असं प्रशासनानं सांगितलं आहे. गडचिरोलीमध्ये नाल्यांना आलेल्या पुरामुळे 4 मार्गांवरील वाहतूक बंद आहे. गेल्या 24 तासात सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक 116.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर अहेरी तालुक्यात 92 मिलीमीटर पाऊस पडला. सांगलीमध्ये आज दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरीमध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. वाशिम जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. रिसोड तालुक्यातल्या वाडी रायताळ इथं नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याचा एकाचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात 8 गावांचा संपर्क तुटला आहे. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे नव्याने उघडण्यात आले असून 7 दरवाजातून 11,000 क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात सर्वत्र कृष्णजन्म आणि गोपाळकाल्याचा सण उत्साहात साजरा झाला. याबाबत ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्मोत्सव काल मध्यरात्री साजरा झाला. भजन कीर्तनाचे कार्यक्रम आणि आकर्षक सजावट मंदिरांमध्ये करण्यात आली होती. आज गोपाळकाल्याचा दिवस. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरातल्या मोठमोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या हा आजचा वैशिष्ट्यपूर्ण खेळ. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज लाखो रुपये बक्षीस असलेल्या दहीहंड्यांचं आयोजन केलं होतं. धाक्कूमाकूमच्या तालावर मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा गोविंदांचा उत्साह भर पावसातही शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला. अनेक ठिकाणी विविध गोविंदा पथकांनी 8-9 थर रचले. ठाण्यात खासदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली. तर दादरमधली आयडियल दहीहंडी महिला गोविंदा पथकानं फोडली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावत जनसंपर्क वाढवण्याची संधी साधली. दहीहंडीमुळे मुंबईत आणि ठाण्यात 22 मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आले. सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली. या दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सेलिब्रिटींची उपस्थिती ही विशेष आकर्षण आहेत. अनेक ठिकाणच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं अजूनही प्रयत्न करत आहेत. दरम्यान गोवंडी इथं दहीहंडी खेळताना बाल गोविंदा पथकातल्या एका गोविंदाचा मृत्यू झाल्यामुळे या उत्सवाला गालबोट लागलं, तर मुंबईत 30 गोविंदा जखमी झाले. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात तसंच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून मी अंकिता आपटे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन उद्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक राधे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्किट बेंच हे तात्पुरत्या स्वरूपाचं न्यायपीठ असून गरजेनुसार त्यासमोर खटले चालवले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली इथं जिल्हास्तरीय बैठक घेऊन जिल्ह्यात सुरू असलेली विविध विकास कामं आणि योजनांचा आढावा घेतला. म्हैसाळ उपसा सिंचन योजना, शक्तीपीठ महामार्ग, सुकामेवा आणि एमआयडीसी संदर्भात तसंच केंद्र आणि राज्य शासन या भागात राबवत असलेल्या विविध विकास योजनांची त्यांनी माहिती घेतली. चिमूर क्रांती दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी आज चिमूर इथं शहीदांना अभिवादन केलं. चिमूरचा कृती विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध करून देऊ असं पालकमंत्री डॉ उईके यांनी यावेळी सांगितलं. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं आज निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पुनरुज्जीवनात त्यांचं योगदान महत्वपूर्ण मानलं जातं. 1980 आणि 1990 दशकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे ते प्रशिक्षक होते. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 69 वर्षांच्या होत्या. गुरु, मी सिंधुताई सपकाळ, तिचा उंबरठा या चित्रपटांमध्ये तर मिसेस आमदार सौभाग्यवती आणि अनेक नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक दूरचित्रवाहिनी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या मातोश्री होत्या. प्राध्यापिका लेखिका डॉ मोहिनी वर्दे यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालयात तसंच मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात त्या अध्यापन करत होत्या. त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र, समीक्षा इत्यादी प्रकारात विपुल लेखन केलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी नद्या जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ, श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकाला सर्वत्र उत्साहानं साजरा, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन उद्या सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार आणि ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं निधन, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.